शास्ते अध्याय 12 सर्व एफ्रायमी लोक एकत्र झाले आणि यार्देन नदी पार करून उत्तरेस साफोन नगरात जाऊन इफ्ताहला म्हणाले, तू अम्मोनी लोकांविरुद्ध लढायला गेलास तेव्हा आम्हाला का बोलावले नाहीस, आम्ही तुझ्यासह घराला आग लावून जाळून टाकू. तेव्हा इफ्ताह त्यांना म्हणाला, अम्मोन्यांशी माझे व माझ्या लोकांचे फार भांडण होत होते तेव्हा मी तुम्हाला बोलावले, परंतु तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडवले नाही. तेव्हा तुम्ही सोडवत नाही हे पाहून मी माझा जीव धोक्यात घालून माझ्या स्वतःच्या सामर्थ्याने अम्मोनी लोकांविरुद्ध लढायला पलीकडे गेलो. या प्रकारे परमेश्वराने मला विजय दिला. तर आजच्या दिवशी तुम्ही माझ्याशी लढायला मजवर आला आहात. तेव्हा इफ्ताहाने गिलादाची सर्व माणसे एकत्र जमून इफ्रायमाशी लढाई केली आणि गिलादी मनुष्यांनी इफ्रायमावर हल्ला केला, कारण ते म्हणाले होते, इफ्रायम व मनुष्ये यांच्यामध्ये राहत आहात ते तुम्ही गिलादी इफ्रायमातले पळपुटे आहात. तेव्हा गिलाद्यांनी इफ्रायमांसमोर यार्देनीचे उतार रोखून धरले आणि असे झाले की जेव्हा कोणी इफ्रायमी पळताना बोलला, तुम्ही मला पार जाऊ द्या असे म्हणे, तेव्हा गिलादी माणसे त्यास म्हणत असत, तू इफ्राती आहेस की काय, आणि तो जर नाही असे बोलला तर ते त्यास म्हणत, आता तू शिब्बोलेत असे म्हण. तेव्हा तो सिब्बोलेत असे म्हणत असे, कारण त्यांना त्या शब्दाचा बरोबर उच्चार करता येत नव्हता. मग ते त्यास धरून यार्देनेच्या उताराजवळ जीवे मारत असत. तर त्यावेळी इफ्रायमातले 42,000 माणसे मारली गेली. इफ्ताहाने 6 वर्षे इस्रायलाचा न्याय केला. मग इफ्ताह गिलादी मेला आणि गिलादातल्या एका नगरात त्यास पुरण्यात आले. मग त्याच्या मागे बेतलेहेमातल्या इप्सानाने इस्रायलाचा न्याय केला. तेव्हा त्यास 30 पुत्र व 30 कन्या होत्या. त्या त्याने बाहेर दिल्या आणि आपल्या पुत्रांसाठी बाहेरून 30 कन्या आणल्या. त्याने 7 वर्षे इस्रायलाचा न्याय केला. नंतर इप्सान मेला आणि त्यास बेतलेहेमात पुरण्यात आले आणि त्याच्या मागे जबलूनी एलोन इस्रायलाचा न्यायाधीश झाला. त्याने तर 10 वर्षे इस्रायलाचा न्याय केला. नंतर तो जबलूनी एलोन मेला आणि त्यास जबलून देशातल्या अयालोन येथे पुरण्यात आले आणि त्यानंतर हिल्लेलाचा पुत्र अब्दोन जो पिराथोनी तो इस्रायलाचा न्यायाधीश झाला आणि त्यास 40 पुत्र व 30 नातू होते. त्यांच्याकडे आपापले गाढ होते, ज्यावर जे सवार होत होते त्याने 8 वर्षे इस्रायलाचा न्याय केला. मग पिराथोनी हिल्लेलाचा पुत्र अब्दोन मेला आणि त्यास इफ्रायम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोनात पुरण्यात आले.